सद्गुरुशी एखादा भक्त जवळीक साधायला लागला की इतर शिष्य त्याचा द्वेष करायला लागतात. असाच अनुभव पितांबराला आला. पण समर्थ कनवाळू कोंडली गावात एका वटलेल्या आंब्याच्या झाडाला पालवी आणि फळं पितांबरांच्या हस्ते समर्थांनी आणवली आणि पितांबराची गुरुभक्ती श्रेष्ठ होती हे सिद्ध केलं. हे गीत सादर करतायत श्रीमती अपर्णा मयेकर.
अमृत रोजरी पर्णयुक्त वृक्षासी तू संत गजानन सद्गुरु।